चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारताची साखर सबसिडी वैश्विक नियमांशी विसंगत, ब्राझीलचा आरोप। जागतिक साखर उद्योगात भारतीय साखरेला मिळणारे अनुदान चर्चेचा विषय बनला आहे। ब्राझीलियन सरकारने WTOला भारतीय साखर अनुदानावरील विवाद निराकरण करण्यासाठी पॅनल तयार करण्यास सांगितले। साखर सबसिडी वैश्विक व्यापाराच्या नियमांशी विसंगत असल्याचा आरोप ब्राझीलने केला। जागतिक व्यापारी संघटनेने ब्राझील सरकारला याबाबत समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत। भारतीय साखरेची सबसिडी जागतिक बाजारपेठेच्या नियमांशी विसंगत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। या समितीच्या अहवालानुसार दिनांक 22 जुलैला जागतिक व्यापारी संघटनेची बैठक घेण्यात येणार आहे। भारतीय साखर गेल्या 2-3 वर्षांपासून वेगवेगळ्या अडथळ्यांना तोंड देत आहे आणि यामुळे या संकटातून बाहेर आणण्यासाठी सरकारने सॉफ्ट लोन योजनेसारख्या विविध उपाययोजना केल्या आहेत।